घराघरा चक्र फिरायला लागलं, हिला काय मार्ग मिळत नाही. इतक्यामध्ये तिथून नारद मुनींची स्वारी येते. नारायण नारायण करत नारद मुनी तिकडून येत आहेत.
नारायण 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 नारायण
नारायण नारायण नारायण नारायण
स्वर छेडून नारायण नारायण
नारायण नारायण नारायण नारायण
आले त्या ठिकाणी तरी नारद मुनी आले त्या ठिकाणी तरी नारद मुनी
नारायण 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 नारायण
नारद मुनी त्या ठिकाणी आले. आता नारद मुनी म्हणजे तुम्हाला माहित आहे, कुठे जरा गॅप मिळाला की तिकडे कांड पेटून टाकून देणार. नारद मुनी म्हणाले की उषा आणि अनिरुद्धाचं मिलन व्हायलाच पाहिजे. तर तिकडे ते आले, बघतात तर काय श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्रामधून आगीचे लोळ बाहेर येतात. आता नारद म्हणजे श्रीकृष्णाचा परमभक्त. नारदाने काय केलं, श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राला त्याने विनवणी केली.
धाव नंदलाला धाव रे गोपाळा, धाव नंदलाला धाव रे गोपाळा,
धाव नंदलाला धाव रे गोपाळा, धाव नंदलाला धाव रे गोपाळा.
थांबवी सुदर्शन देवकीच्या बाळा,
धाव नंदलाला
कृष्णाच्या सुदर्शन चक्राला हात जोडले. त्याबरोबर चित्ररेखेचा मार्ग मोकळा झाला. लगेच चित्ररेखा गुप्त मार्गाने द्वारकेमध्ये गेली आणि त्या द्वारकेमध्ये एका पलंगावर अनिरुद्ध गाढ झोपला होता. निद्रिस्त स्थितीत सुद्धा तो सुंदर आणि रेखीव दिसत होता. चित्ररेखेने त्या पलंगावर मंत्र टाकला आणि त्या मंत्राद्वारे ती त्याला बाहेर घेऊन आली आणि ती लगेच शोणितपुरामध्ये आली. आता शोणितपुरामध्ये आल्यानंतर अनिरुद्धाला जाग आली. त्याने आपले डोळे उघडल्याबरोबर त्याला चित्ररेखा दिसली. सगळी घडलेली हकीकत चित्ररेखेने त्याला सांगितली. त्याने उषेकडे पाहिलं, दोघांची नजरेमध्ये नजर झाली, दोघांचं मिलन झालं आणि दोघांचं गांधर्व पद्धतीने लग्न होत आहे.
झालं लग्न, लग्न झालं लग्न, लग्न झालं लग्न, लग्न झालं लग्न, लग्न झालं
लग्न, लग्न झालं लग्न, लग्न झालं लग्न, लग्न झालं लग्न, लग्न
झालं लग्न, लग्न झालं लग्न, लग्न झालं लग्न, लग्न झालं लग्न, लग्न
झालं लग्न, लग्न झालं लग्न, लग्न झालं लग्न, लग्न झालं लग्न, लग्न.
अशा रीतीने दोघांचं लग्न होतं. एक तुम्हाला गंमत सांगतो बघा, आपले लोकरे बुवा माझे मित्रच आहेत. एकदा काय होतं, बुवांचं नवीन लग्न झालं होतं, मी पण गेलो होतो गावाला लग्नाला त्यांच्या. तर काय होतं, मे महिन्याचे दिवस होते. आता लग्नाची पूजा बुवांना घालायची होती, परंतु भटजी काय बुवांना भेटायला तयार नाही. झाला बुवाने काय केलं, एक आपला भट धरून आणला. भट म्हणतोय, बुवा मला तुम्ही नेता पण मला काय जमणार नाही हो. बुवा म्हणाले, काय जमणार नाही, चला आपलं कसं तरी कार्यसिद्धीस आपण नेऊया. तेव्हा भट म्हणाला, मी बोलेन तसं बोलायचं आणि मी करेन तसं करायचं. झाला भट घरी आला आणि बुवा आपले पूजेला बसले. भटाने आपलं मंत्र बोलायला सुरुवात केली. भट म्हणतोय, कुमकुम समर्पयामी अभिरी समर्पयामी. तेव्हा बुवाने काय केलं, तर अभिरामध्ये हात घातला, नवीनच ना बुवा. आणि काय केलं, अभिरामध्ये हात घातला आणि अशी टिचकी उडवली. आता भटाने पांढरा शर्ट घातला होता, त्याबरोबर भटाच्या अंगावर सगळी रांगोळी आली. झाला भटाला राग आला, भट पाटावर उठून उभा राहिला. आता भट पाटावर उभून राहिल्यावर बुवानं वाटलं, मला पण उठायला सांगितला. बुवा पण पाटावर उभे राहिले. त्यावर भटाला आणखी राग आला. भटाने बुवांच्या हाताला धरला, बुवानी भटाच्या हाताला धरला. भटाने बुवाला खाली पाडला. झालं, बुवा भटाच्या पोटावर बसले. आतमधून सासूबाई म्हणतायत, सुनबाई सत्यनारायण कुठपर्यंत आलाय? ती म्हणते आहे, अहो काय सांगू सासूबाई, अहो बसलेल्या पाटापासून उंबरट्यापर्यंत सत्यनारायण गेलाय. उषा अनिरुद्धाच्या लग्नाची बातमी बाणासुराला कळली तेव्हा उषा घाबरली आणि अनिरुद्ध तिला म्हणतोय,
नको भीती मला सांगू तुझ्या ग बापाची, परवा न कुणाची मला परवा न कुणाची,
परवा न कुणाची मला परवा न कुणाची, परवा न कुणाची मला परवा न कुणाची.
तू एक सखी माझी प्रियतम माझी वाची, परवा न कुणाची मला परवा न कुणाची,
परवा न कुणाची मला परवा न कुणाची, परवा न कुणाची मला परवा न कुणाची.
त्याबरोबर बाणासुराने आपलं सर्व सैन्य अनिरुद्धाला मारायला पाठवलं, परंतु काय होतं, अनिरुद्धाने सगळ्या सैन्याला झोपवून टाकलं. त्याबरोबर बाणासुराने सर्पस्त्राचा मंत्र जपून अनिरुद्धावर सोडला, तेव्हा शेकडो नागसाप येऊन अनिरुद्धाला जखडून टाकतात.
बाणसुराने बाण सोडला रागाने जेवा, बाणसुराने बाण सोडला रागाने जेवा, सर्पाने विळखा घातलेला माझ्या अनिरुद्धा कोणी वाचवा,
माझ्या अनिरुद्धा